सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:45 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्य रेड एफएम 93.5 चा इनिशिएटिव्ह गणवेशासाठी युनिफॉर्म. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, जेव्हा आपण सगळे शाळेत होतो एका पॉईंटची मी आयुष्यात फार जास्त वाट पाहायचो. तो पॉईंट आयुष्यात कधी आला नाही, शाळेचा युनिफॉर्म चेंज व्हावा बुवा. रंग जरा कितीही छान असला तरी सुद्धा आपल्याला एक 2-3 वर्ष वापरल्यानंतर वाटतं की बाबा रे आता बस कुछ तो चेंज चाहिए, नाही का. पण चेंज जरी मिळत नसला तरी सुद्धा जसजसं वय वाढत जातं तसतसं आपलं शरीर वाढतं. आपली शारीरिक वाढ होत असताना आपल्याला कपडे छोटे व्हायला लागतात, मग नवीन युनिफॉर्म भले कलर तोच असेल पण फिर भी वो नयापन हम महसूस कर सकते हैं. कुछ बच्चे वो नयापन नहीं महसूस कर सकते, त्यांना फार वाईट अवस्थेतले युनिफॉर्म घालावे लागतात, कधी कधी त्यांच्याकडे युनिफॉर्म्स नसतात सुद्धा. अशा मुलांना एक युनिफॉर्म देणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे, खूप जड गोष्ट नाही आहे. 300 रुपये आपल्याला फक्त कॉन्ट्रीब्यूट करायचे आहेत आणि तेवढे आपण नक्कीच करू शकतो. नाशिक तुमचीही जर कॉन्ट्रीब्युशन देण्याची तयारी असेल तर मोबाईलच्या मेसेज विंडोमध्ये जा, टाईप करा रेड स्पेस एन एस स्पेस डोनेशन स्पेस युअर नेम अँड सेंड इट टू 58585. सब तेरा फ्रॉम बागी, गाणं येत आहे थोडा स्वाद सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.